सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आज आपण बोलतो आहोत नरेंद्र पाटील सरांसोबत. मुंबई मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ते आहेत. जसं थोड्या वेळापूर्वी सर सांगत होते एमपीएससी क्रॅक केली आणि त्यानंतर त्यांना उपजिल्हाधिकारी पदासाठी सिलेक्ट करण्यात आलं. लागलीच एमपीएससी सॉरी यूपीएससीचा पण रिझल्ट आला आणि त्यांना रेल्वेसाठी सिलेक्ट करण्यात आलं. मग आता निर्णय घ्यायचा काय, ह्या द्विधा मनस्थितीतून त्यांनी कसा मार्ग काढला जर ऐका.
कुठलं पद घ्यायचं, कारण तिकडे मला रेल्वे मध्ये मिळत होतं.
बरोबर.
कारण युपीएससी मध्ये रँक्स त्या सिस्टम प्रमाणे अलॉटमेंट होतात सर्व्हिसेस.
बरोबर.
टॉपर पहिल्या ज्या रँक्स असतात 30-40 रँक्स आय एस जनरली आपल्याला प्रेफरन्स द्यायचा असतो. आय एस, आयपीएस, आयपीएस, इंडियन रेल्वे सर्व्हिसेस, रेव्हेन्यू सर्व्हिसेस, इन्कम टॅक्स, कस्टम्स, अशा डिफेन्सच्या बऱ्याच सर्व्हिसेस, 27 सर्व्हिसेस टोटल. ते 27 पर्याय आपल्याला द्यायचे असतात आणि तुमची रँक आणि तुमच्या पर्यायानुसार तुम्हाला सर्व्हिस अलॉटमेंट होतो. तर मी ही रेल्वेची 5-6 मर्व टाकलेली होती, तर मला ती सर्व्हिस मिळालेली.
अच्छा.
मग तो प्रश्न निर्माण झाला की आता महाराष्ट्रात राहायचं की रेल्वेमध्ये जाऊन ऑल इंडिया सर्व्हिस म्हणजे पूर्ण भारतभर फिरायचं. तर मग त्यावेळेस मला माझ्या वडिलांनी सांगितलं की काही जरी झालं तरी तू युपीएससीची पोस्ट जॉईन कर.
अच्छा, अच्छा.
कारण एकतर युपीएससीची जी पोस्ट असते ही एमपीएससीच्या पोस्ट म्हणजे सुपर क्लास वन म्हणायचे माझ्या वडील
तेव्हा. ओके.
ही पोस्ट जरी क्लास वन असली तरी ती पोस्ट सुपर क्लास वन आहे.
बरं, वाव.
हा. अँड त्याच्यामुळे एक महाराष्ट्रातल्या एका मुलाला इकडे जिल्हा उपजिल्हाधिकारीचे पद मिळू शकेल, तू तिकडचं पद घे वरत.
ओके.
असा त्यांचा विचार होता. आणि मला त्यामध्ये आसामला जावं लागणार होतं. मला युपीएससीची जी माझी पहिली पोस्टिंग होती ती आसाममध्ये होणार होती. तरी मग मी शेवटी बराच कठीण गेला तो निर्णय घ्यायला, पण मी निर्णय घेतला की युपीएससीची पोस्ट जॉईन करायची.
आणि मग
त्यानुसार मग मी युपीएससी जॉईन केलं.
वा वा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर या गप्पा अशाच कंटिन्यू राहणार आहे. जस्ट स्टे ट्यून्ड. बजाते रहो.